पर हिट्स 93.5 रेड एफएम वर सुपर सुप्रभात गुड मॉर्निंग राम राम नमस्कार 7:29 झाले आता मॉर्निंग नंबर 1 घेऊन रुद्र हजर आहा वा वा काय दिवसाची सुरुवात झालीये. एकूणच एका दुःखासोबत आपल्या सगळ्यांना उठावं लागतंय. ते दुःख जोडलं गेलेलं आहे विश्वचषकातील पहिल्या भारताच्या सामन्यासोबत. जाऊ दे सकाळची सुरुवात आहे. सुरुवातीलाच दुःख भरी दास्ता वगैरे नको. दुःख भरी दास्ता सेमी मराठी सेमी हिंदी टाइप्स इंग्लिश इंग्लिश इंग्लिशचा तर संबंधच नव्हता इथे. असो जागेवा चला सकाळी सकाळी जरा सुखाबद्दल बोलूयात. आणि काही गोष्टी ना खऱ्या अर्थानं सुखावतात आपल्याला. इमॅजिन करा पहाटे पहाटे तुमचे डोळे उघडता आहेत छानपैकी सकाळला तुम्ही एक्सपिरियन्स करता आहात आणि असं होत असतानाच याच वातावरणामध्ये कुठेतरी लांबून घन श्याम सुंदरा श्रीधरा हे सगळे बोल ऐकायला मिळाले किती सुंदर वाटेल नाही का. वारे वा आज काहीतरी सकाळची सुरुवात अशीच झाली माझी पर्सनली. आणि ही भूपाळी ऐकल्यानंतर खरंच जाणवलं की त्या जुन्या गोष्टी ज्या खरं तर या पिढीत बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत पुढल्या पिढीपर्यंत त्या पोहोचवल्या तर ही पॉझिटिव्हिटी जी आपल्या आधीच्या आधीच्या पिढीनं सुरू केली होती ती त्यांच्यापर्यंत आपल्याला नेता येईल. सो इसी पॉझिटिव्हिटी को सलाम करते हुए जिंदगी से चुरा के फ्रॉम रास 3 गाना थोडी देर में आ रहा है. थोडी ही देर में थॉट ऑफ द डे भी आएगा. स्टे ट्यून्ड बजाते रहो.